चैप्टर 10 पाठ 10 एक्सरसाइज 4 स्वाध्याय 4
ऐकूया आणि पुढील तक्ता भरूया.
आपण फावल्या वेळात काय करता?
मी टीव्ही बघतो. मला रविवारी वेळ असतो तेव्हा मी मालिका आणि चित्रपट पाहतो. कधी कधी सकाळी सायकल चालवतो किंवा फुटबॉल खेळतो. संध्याकाळी मी माझ्या मित्रांना भेटतो.
मी फावल्या वेळात नवीन पुस्तकं वाचते. ऑफिस 5 सुटतं, मग मी रोज संध्याकाळी बाहेर फेरी मारते, फ्रेश वाटतं.
मी कराटे शिकतो. आत्ताशी सुरुवात केली आहे शिकायला, पण मज्जा येते. आईना मला न्यायला येते, मग आम्ही दोघांना लिंबू सरबत पितो, मस्त थंडगार.
मी वेगवेगळ्या भाज्या बनवते. मला फार आवडतं वेगवेगळ्या भाज्या बनवायला. सकाळी आणि संध्याकाळी मी वेगवेगळी भाजी करते. मी केलेल्या चमचमीत भाज्या फार आवडतात माझ्या मुलांना.